मैं तेरा बन जाऊंगा, जब कॉइन फ्लिप होता है ना तब पता चल जाता है कि किसके साइड में गया है ओपिनियन।
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है एमएच 935 में। बातें ढेर सारी होने वाली हैं यहाँ पर। एक और बात जो मैंने आपसे पूछी थी वो ऐसे थी कि जब डिसाइड करना हो कि एक चीज है पर वो कुछ लोगों में बांटनी है तो आप किस तरह से डिसाइड करते हो। नांदेड़कर का क्या कहना है हमारे? हेलो,
हाय, मी मुदिता बोलती है।
काय वाटतं तुला, कशा प्रकारे तू डिसाइड करते जर कशी काही वाटणी करायची असेल तुला तर?
असं मॅक्झिमम तर माझ्या भावामध्ये माझ्यामध्येच होतं। तर एखादी अशी गोष्ट असली की सर्वात मोठा वाटा मीच घेऊन टाकते, त्याला छोटा वाटा देऊन टाकते।
अच्छा, तो लहान आहे की मोठा आहे तुझ्यापेक्षा?
तो लहान आहे।
अच्छा, मग लहान्याला तू लहान देऊन टाकते, शाणे।
हो, अशा बाबतीत मी चाइल्डिश होऊन जाते फार।
ओके ओके, मग आई बाबा कुणाच्या बाजूनी असतात जनरली?
ते माझ्या भावाच्या बाजूनीच बोलतात कधी पण। तू लहान आहे, तू त्याला जास्त देत जा, तू मोठी आहे, तू समजूतदार आहेस वगैरे वगैरे चालू असतं त्यांचं।
ओके ओके, मग एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल समजा आणि तिची वाटणी करायची आहे तर कसं करशील बरं तू?
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये मला एवढा काही इंटरेस्ट नाहीये, माझ्या भावाला आहे सो मी त्याला पूर्ण देऊन टाकेल।
अच्छा, तुला ठेव बाबा, काही खायचं असेल तर मला देऊन टाक। ओके ओके, आपको क्या लगता है और आप किस तरह से डिसाइड करते हो कि कैसे ये बंटवारा होना चाहिए? कॉइन फ्लिप करना है, अक्कड़ बक्कड़ बम्बे वो ऐसा कुछ करके वो डिसाइड करना है, क्या करते हो आप बताइए। 9607007935 नंबर है मेरा, जल्दी से डायल कर बताना है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बस जाते रहो।